ॐ वराहवदनायै नमः ॐ वाराह्यै नमः ॐ वररूपिण्यै नमः ॐ क्रोडाननायै नमः ॐ कोलमुख्यै नमः ॐ जगदम्बायै नमः ॐ तारुण्यै नमः ॐ विश्वेश्वर्यै नमः ॐ शङ्खिण्यै नमः ॐ चक्रिण्यै नमः ॐ खड्गशूलगदाहस्तायै नमः ॐ मुसलधारिण्यै नमः ॐ हलसकादिसमायुक्तायै नमः ॐ भक्तानाम् अभयप्रदायै नमः ॐ इष्टार्थदायिन्यै नमः ॐ घोरायै नमः ॐ महाघोरायै नमः ॐ महामायायै नमः ॐ वार्ताळ्यै नमः ॐ जगदीश्वर्यै नमः ॐ अन्धे अन्धिन्यै नमः ॐ रुन्धे रुन्धिन्यै नमः ॐ जम्भे जम्भिन्यै नमः ॐ मोहे मोहिन्यै नमः ॐ स्तम्भे स्तम्भिन्यै नमः ॐ देवेश्यै नमः ॐ शत्रुनाशिन्यै नमः ॐ अष्टभुजायै नमः ॐ चतुर्हस्तायै नमः ॐ उन्मत्तभैरवाङ्कस्थायै नमः ॐ कपिललोचनायै नमः ॐ पञ्चम्यै नमः ॐ लोकेश्यै नमः ॐ नीलमणिप्रभायै नमः ॐ अञ्जनाद्रिप्रतीकाशायै नमः ॐ सिंहारूढायै नमः ॐ त्रिलोचनायै नमः ॐ श्यामलायै नमः ॐ परमायै नमः ॐ ईशान्यै नमः ॐ नीलायै नमः ॐ इन्दीवरसन्निभायै नमः ॐ घनस्तनसमुपेतायै नमः ॐ कपिलायै नमः ॐ कर्णात्मिकायै नमः ॐ अम्बिकायै नमः ॐ जगद्धारिण्यै नमः ॐ भक्तोपद्रवनाशिन्यै नमः ॐ सगुणायै नमः ॐ निष्कणायै नमः ॐ विद्यायै नमः ॐ नित्यायै नमः ಓಂ ವಿಶ್ವವಶಂಕರಿಯೈ ನಮಃ ಓಂ ಮಹಾರೂಪಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಮಹೇಶ್ವರಿಯೈ ನಮಃ ಓಂ ಮಹೇಂದ್ರಿತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ವಿಶ್ವವ್ಯಾಪಿನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ದೇವ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಪಶೂನಾಂ ಅಭಯಂಕರಿಯೈ ನಮಃ ಓಂ ಕಾಳಿಕಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಭಯದಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಬಲಿಮಾಂಸ ಮಹಾಪ್ರಿಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಜಯಭೈರವ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಕೃಷ್ಣಾಂಗಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಪರಮೇಶ್ವರವಲ್ಲಭಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಸುಧಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಸ್ತುತ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಸುರೇಶಾನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಬ್ರಹ್ಮಾದಿವರದಾಯಿನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಸ್ವರೂಪಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಸುರಾಣಾಂ ಅಭಯಪ್ರದಾಯೈ ನಮಃ ಓಂ ವರಾಹದೇಹ ಸಂಭೂತಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೋಣೀವಾರಾಲಸೇ ನಮಃ ಓಂ ಕ್ರೋಧಿನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ನೀಲಾಸ್ಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶುಭದಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಅಶುಭವಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶತ್ರೂಣಾಂ ವಾಕ್ಸ್ತಂಭನಕಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶತ್ರೂಣಾಂ ಗತಿಸ್ತಂಭನಕಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶತ್ರೂಣಾಂ ಮತಿಸ್ತಂಭನಕಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶತ್ರೂಣಾಂ ಅಕ್ಷಿಸ್ತಂಭನಕಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶತ್ರೂಣಾಂ ಮುಖಸ್ತಂಭಿನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶತ್ರೂಣಾಂ ಜಿಹ್ವಾಸ್ತಂಭಿನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶತ್ರೂಣಾಂ ನಿಗ್ರಹಕಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶಿಷ್ಟಾನುಗ್ರಹಕಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಶತ್ರುಕ್ಷಯಂಕರಿಯೈ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಶತ್ರುಸಾಧನಕಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಶತ್ರುವಿದ್ವೇಷಣಕಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಭೈರವೀಪ್ರಿಯಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಮಂತ್ರಾತ್ಮಿಕಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಯಂತ್ರರೂಪಾಯೈ ನಮಃ ಓಂ ತಂತ್ರರೂಪಿಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಪೀಠಾತ್ಮಿಕಾಯೈ ನಮಃ ಓಂ ದೇವದೇವ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೇಯಸ್ಕರಿಯೈ ನಮಃ ಓಂ ಚಿಂತಿತಾರ್ಧಪ್ರದಾಯಿನ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಭಕ್ತಾಲಕ್ಷ್ಮೀವಿನಾಶಿನ್ಯೈ ನಮಃ ॐ सम्पत्प्रदायै नमः। ॐ सौख्यकारिण्यै नमः। ॐ बाहुवाराह्यै नमः। ॐ स्वप्रवाराह्यै नमः। ॐ भगवत्यै नमः। ॐ ईश्वर्यै नमः। ॐ सर्वाराध्यायै नमः। ॐ सर्वमयायै नमः। ॐ सर्वलोकात्मिकायै नमः। ॐ महिषासनायै नमः। ॐ बृहद्वाराह्यै नमः। इति श्रीमहावाराह्यष्टोत्तर शतनामावलिः सम्पूर्णम्।